नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणीला प्रारंभ. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी 822.22 कोटी रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. मराठा आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करावी किंवा निर्णय मागे घ्यावा, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ, भारताचा उद्या यजमान यूएई सोबत सामना. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती पदासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. थोड्या वेळातच या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. एनडीएचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात या पदासाठी थेट लढत झाली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर खासदारांनी मतदान केलं. तर बीजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी या निवडणुकीत मतदान केलं नाही. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याचं आज वितरण करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला. 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,892.61 कोटी रुपये जमा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892.61 कोटी रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि निश्चितपणे या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात.
उपसा जलसिंचन योजनांना पुढील 2 वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. अतिउच्च दाब, उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1,789 योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढीचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून 1,758 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 822.22 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून 2,000 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी मान्यता देण्यात आली. यासोबतच नागपूर महापालिकेसाठी 238 कोटी रुपये आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी 116 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी लघु पाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीतही आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात देशात 101.5 कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. या पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 27 लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं विभागानं याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज स्वच्छ वायू सर्वेक्षणाचे पुरस्कार प्रदान केले. यामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्रातल्या अमरावती शहराने 75 लाख रुपयांचा पहिला पुरस्कार पटकावला आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात मध्य प्रदेशातल्या इंदूरनं पहिला क्रमांक मिळवला आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल मंत्रालयानं दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान नेपाळमध्ये समाज माध्यमांवरील बंदी विरोधात तरुणांनी आंदोलन केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला तर 340 पेक्षा जास्त जण जखमी झाले. समाज माध्यमांवरील बंदी मागे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून अनेक मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याचं वृत्त आहे. या घडामोडीनंतर नेपाळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबार इथल्या बाल हुतात्म्यांना आज त्यांच्या 83व्या स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. चले जाव चळवळीत सहभागी झालेले शिरीष कुमार मेहता, लालदाद शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 बाल सत्याग्रहींना इंग्रजांच्या गोळीबारात हौतात्म्य आलं होतं. नंदुरबार जिल्हा प्रशासनासह ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन या बाल हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. मराठा आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करावी किंवा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी इतर मागास प्रवर्गाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा सध्या 350 अधिक जातींना लाभ होत आहे, त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातल्या या शासन निर्णयात सुधारणा करावी, तसंच ओबीसी आरक्षणावर याचा काहीही परिणाम होणार नाही हे स्पष्ट करावं किंवा हा निर्णय मागे घ्यावा असं या निवेदनात भुजबळ यांनी म्हटलं आहे. राज्य शासनानं कुणबींना ओबीसी तसंच मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गात वर्गीकृत केलं आहे, त्यामुळे हे दोन्ही समाज वेगवेगळे असल्याचं सिद्ध होतं असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे. शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे तसंच ट्रॉलीचे ट्यूब टायर्स, खतं तसंच कीटकनाशकांचे घटक पदार्थ, कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं यांच्यावरचा जीएसटी 12% झाला आहे. याविषयी ऐकूया परभणीचे शेतकरी विजय बनसोडे यांनी दिलेली प्रतिक्रिया.
केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे वस्तूवरील टॅक्स कमी करण्याचा, त्यामुळे शेती उपयोगी वस्तूच्या किमती कमी होतील व त्यामुळे मला व माझ्या शेतकरी मित्रांना त्या खर्चामध्ये बरीच बचत होईल, त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो.
दरम्यान तंबाखू सेवनाला प्रोत्साहन मिळू नये यादृष्टीनं पान मसाला, तंबाखूची इतर उत्पादनं, ई सिगरेट सारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादनं यावरचा कर 28% वाढवून 40% करण्यात आला आहे. याला अपवाद फक्त तेंदूपत्त्यापासून तयार होणाऱ्या विड्यांचा असून त्यावरचा कर 18% झाला आहे. नवीन कर रचना येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा आणि भाजीपाला यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. परभणी जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय मार्गदर्शन शाळेत त्या आज बोलत होत्या. यावेळी उपस्थितांना या अभियानात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबुधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएईच्या संघाशी तर येत्या 14 तारखेला पाकिस्तानबरोबर होणार आहे. येत्या 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएईचा समावेश असून ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व खेळांच्या पंचांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं मानधन वाढ लागू केली आहे. आता या पंचांना प्रतिदिन 300 रुपयांऐवजी प्रतिदिन 1,000 रुपये मानधन मिळेल. छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणीस प्रारंभ, राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण, छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यासाठी 822,22,00,000 रुपये निधी देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ, भारताचा उद्या यजमान युएई सोबत सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.